चीनीमंडी.com पॉडकास्ट। केनिया साखर कारखाने लीजवर देण्याच्या प्रतिक्रियेला निलंबित करण्याची मागणी रिपीट। केनिया साखर कारखाने लीजवर देण्याच्या प्रक्रियेला निलंबित करण्याची मागणी। कृषी संबंधातील सिनेट समितीने सरकारला आवाहन केले आहे की त्यांनी 5 राज्याच्या स्वामित्ववाल्या साखर कारखान्यांना लीजवर देण्याच्या प्रक्रियेला निलंबित करावे आणि स्टेक होल्डर्सला प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी द्यावी। त्यांनी असा उल्लेख केला की स्टेक होल्डर्सला साईडलाईन करून गोपनीय प्रक्रियेचे संचालन केले जात आहे। केमोईमध्ये शेतकऱ्यांबरोबर एक बैठक घेतल्यानंतर बोलताना सेतोई सिनेटर हनोक वांबुआच्या अध्यक्षतेखाली सुरू असलेल्या सत्रात सांगितले, योजनाबद्ध लीजला अनियमित आणि संवैधानिक नियमांचे पालन न करता केले जात आहे। होमा बेचे सिनेटर मुसा कजवांग यांनी सांगितले की सरकारने कारखाने लीजवर येण्याची घाई करू नये।